डीपी मध्ये असे किलोभर फिल्टर यूज केलेला तो चेहरा आणि ऍक्च्युअलचा चेहरा असं वेगवेगळे फरक बघितले ना की धक्का तो लागतो म्हणजे लागतोच. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है आणि असंच सांगण्यासाठी एक कॉल आता मला आलाय.
हॅलो, मी प्रिया बोलतीये.
आई प्रिया, तुला आधी असं कधी झालंय का की ऍक्च्युअल असलेली व्यक्ती आणि फिल्टर्स लावून पाहिलेली व्यक्ती या दोघांमधला एकदम फरक बघितल्यानंतर काही अपेक्षा भंग वगैरे झालाय का?
हो, माझं अशा सोबत झालेलं आहे. अशीच माझी एक मैत्रीण झाली होती फेसबुकवर, तर तिने तिचा फोटो जसा टाकला होता तर ती फोटो खूप फिल्टर होता आणि अक्षरशः त्या फोटोमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती. तर अशीच कॉलेजमध्ये आमची भेट आणि गाठ झाली, तर तिला प्रत्यक्षात बघितल्यावर मी माझं हसू आहे ते मी आवर कंट्रोल करू शकले नाही की म्हणजे एवढे फोटो फिल्टर केले जातात असं वाटतंय मला पण.
तुला काय वाटतं की आजकाल किती जास्त क्रेज वाढलाय फिल्टर फोटोज आणि सेल्फी छान यायला पाहिजे, त्याच्यावरती खूप जास्त लाईक्स मिळायला पाहिजे, याच्यासाठी किती क्रेझी झालेत लोक?
क्रेझी तर सगळेच झालेत, मी पण आहे तेवढी, पण एवढी नाही जेवढी मी तुला स्टोरी सांगितली की टोटली डिफरंट फेस दिसलं पाहिजे असं नाही. क्रेज तर आहेच फिल्टर करण्याचा, फोटो त्याच्यावर लाईक्स किती भेटल्या पाहिजे, आपण किती अजून त्याच्यासाठी हे केलं पाहिजे, याचा क्रेज तर आता न्यू जनरेशन मध्ये वाढतच चालला आहे. मी अशी खूप बघतीये आणि सध्या मी पण त्या क्रेज मध्ये आहे असं म्हणता येईल.
ओके ओके, थँक्यू थँक्यू. खूप जास्त क्रेज वाढत चाललाय सेल्फीचा, इतके जास्त ऑब्सेस्ड होत आहेत लोक की त्यासाठी स्वतःची चेहऱ्याची सर्जरी वगैरे करून घेत आहेत आपल्या फोटोला सगळ्यात जास्त लाईक्स मिळण्यासाठी. आणि फिल्टर्सची त्याच्यामध्ये भर तर आहेच, म्हणजे इतके जास्त फिल्टर्स वापरले जातात फोटोवरती की ओळखूच येत नाही की हा व्यक्ती खरा असा आहे की पाहिल्यावरती कसा दिसेल त्याचा चेहरा, म्हणजे हा फरकच कळत नाही. मला आता स्पृहानी तिचा फोटो पाठवलाय व्हॉट्सअपवरती विदाऊट फिल्टरचा, तिने ते चॅलेंज घेतलेलं आहे की विदाऊट फिल्टरचा फोटो मला पाठवायचा आहे. तुम्हीही सांगा की असा फिल्टर लावलेला आणि ऍक्च्युअल चेहरा बघून तुमचा कधी अपेक्षा भंग झालाय का, असेल झाला काय झाला असेल तर ती स्टोरी मला सांगा. 9607007935 माझा नंबर आहे. पटकन सांगायचं की तुमच्यासोबत असं काही झालं होतं का, आणि चॅलेंजसुद्धा आहे ना विदाऊट फिल्टरचा एखादा तुमचा फोटो मला पाठवा. माझा तर मी ऑलरेडी इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे, RJ_MHEK935 चेक करू शकता तुम्ही. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.